नई दोस्त
डी नोए फ्रेंडिन
मैक्स सोफी से मिला जो नया पड़ोस में आए हैं
मैक्स लर्न सोफी केनन डी नोए इन seine Nachbarschaft gezogen ist
उसकी आदतें और रीति रिवाज अलग हैं
Sie hat andere Gewohnheiten und Bräuche.
Max und Sophie एक दूसरे से सीखते हैं.
Max und Sophie lernen voneinander.
वे अपने सांस्कृतिक भिन्नताओं के सुंदर पक्षों को खोजते हैं.
Sie entdecken die schönen Seiten ihrer kulturellen Unterschiede.
Max Sophie की संस्कृति के बारे में उत्सुक हैं.
Max ist neugierig auf Sophies Kultur.
Sophie Max से उसकी परंपराओं के बारे में पूछती हैं.
Sophie fragt Max über seine Traditionen.
वे एक साथ बाजार जाते हैं.
Sie gehen zusammen zum Markt.
Max Sophie को स्थानीय विशेषताएं दिखाता है.
Max zeigt Sophie lokale Spezialitäten.
Sophie को रंगबिरंगे कपड़े पसंद हैं.
Sophie mag die bunten Stoffe.
Max ne videshi khana chakha.
Max probiert exotisches Essen.
Ve hanste hain aur samay ka aanand lete hain.
Sie lachen und genießen die Zeit.
Sophie Max ko paramparik nritya pradarshan dikhati hai.
Sophie zeigt Max eine traditionelle Tanzaufführung.
मैक्स संगीत से बहुत प्रभावित हैं.
मैक्स इस्ट बेगाइस्टर्ट फॉन देयर म्यूजिक.
वे मिलकर नई गतिविधियों का प्रयास करते हैं.
Sie probieren gemeinsam neue Aktivitäten.
वे मिलकर बहुत कुछ सीखते हैं.
Gemeinsam lernen sie viel.
उनकी दोस्ती बढ़ती है.
Ihre Freundschaft wächst.
मैक्स और सोफी आगे की मुलाकात की योजना बनाते हैं.
मैक्स und Sophie planen weitere Treffen.
उनका संबंध मजबूत होता है.
Ihre Beziehung wird stärker.
परफेक्ट घर.
Das perfekte Zuhause.
Lena ek naya ghar dhoond rahi hai.
Lena ist auf der Suche nach einer neuen Wohnung.
Wo kai alag alag ghar dekhti hai aur tab tak vibhinn shaili aur furniture seekhti hai jab tak use apne sapnon ka ghar nahi mil jata.
Sie besucht viele unterschiedliche Wohnräume und lernt dabei verschiedene Wohnstile und Möbelstücke kennen, bis sie ihre Traumwohnung findet.
Peter ka navikaran ka romanch.
Peters Renovierungsabenteuer.
पीटर ने अपने पुराने घर का नवीकरण करने का निर्णय लिया.
पीटर beschließt, sein altes Haus zu renovieren.
मित्रों और अच्छी योजना की मदद से वो अपने घर को पूरी तरह से नया रूप देता है.
Mit der Hilfe von Freunden und guten Planungsideen verleiht seinem Heim einen völlig neuen Look.
वो इस दौरान हस्तशिल्प तकनीकों और डिजाइन के बारे में बहुत कुछ सीखता है.
lernt dabei viel über Heimwerkertechniken und Design.
सबसे पहले वो उन चीजों की सूची बनाता है जिनको पूरा करना है.
Zuerst macht eine Liste der Dinge, die erledigt werden müssen.
वो हार्डवेयर स्टोर से सभी आवश्यक उपकरण खरीदता है.
Kauft alle notwendigen Werkzeuge im Baumarkt.
पहले कुछ दिन वो दीवारों को रंगने में बिताता है.
Die ersten Tage verbringt damit, Wände zu streichen.
वो कमरे को बड़ा दिखाने के लिए हल्के रंगों का चयन करता है.
Wählt helle Farben, den Raum größer erscheinen zu lassen.
दीवारें रंगने के बाद वो नया फर्श बिछाने की शुरुआत करता है.
Nachdem die Wände gestrichen hat, beginnt mit dem Verlegen neuer Fußbodenbelege.
वो लकड़ी के फर्श का चुनाव करता है क्योंकि यह आधुनिक और सुरुचिपूर्ण लगता है.
entscheidet sich für Holzboden, weil dieser modern und elegant wirkt.
उसके मित्र भारी फर्नीचर उठाने में उसकी कभी कभी मदद करते हैं.
Seine Freunde helfen ihm gelegentlich beim Tragen schwerer Möbel.
वो कमरे को रोशन करने के लिए नवीन लाइटिंग भी स्थापित करता है.
installiert auch neue Beleuchtung, den Raum heller zu machen.
रसोई में वो पुराने अलमारियों को आधुनिक से बदलता है.
In der Küche tauscht die alten Schränke gegen moderne aus.
वो नए डिजाइन से बहुत संतुष्ट है.
ist sehr zufrieden mit dem neuen Design.
उसका घर अब और आधुनिक और सौम्य दिखता है.
Seine Wohnung sieht jetzt moderner und einladender aus.
पीटर अपने काम और परिणामों पर गर्व महसूस करता है.
Peter ist stolz auf seine Arbeit und die Ergebnisse.
वो भविष्य में और भी घरेलू परियोजनाएं बनाने की योजना बनाता है.
plant in Zukunft mehr Heimwerkerprojekte.
उसके अनुभवों ने उसे अपनी क्षमताओं में आत्मविश्वास हासिल करने में मदद की है.
Seine Erfahrungen haben ihm geholfen, Selbstvertrauen in seine Fähigkeiten zu gewinnen.
अब वो नई चुनौतियों के लिए तैयार महसूस करता है.
Jetzt fühlt sich bereit für neue Herausforderungen.
Klick und Cheaty se mukt.
Klick und kleckerfrei.
Anna sabse acche apps aur gadgets ke bare mein ek blog chalati hai jo rojmarra ki zindagi mein madad kar sakte hain.
Anna führt einen Blog über die besten Apps und Gadgets, die einem im Alltag helfen können.
Wo vibhinn takneekon ka pareekshan karti hain aur sujhav deti hain ki kaise kushal aur sukhad sanchar madhyamon ka upyog kiya jaye.
Sie testet verschiedene Technologien und gibt Tipps, wie man effiziente und angenehme Kommunikationsmittel nutzt.
एक दिन वो एक ऐप पर पहुंची, जो यह वादा करता था कि वो रोजमर्रा की जिंदगी को पूरी तरह बदल देगा।
Eines Tages stieß sie auf eine App, die versprach, den Alltag völlig zu verändern.
जिज्ञासु होकर अन्ना ने तुरंत इस एप्लीकेशन का परीक्षण करने का निर्णय लिया।
Neugierig entschied sich Anna, diese Anwendung sofort zu testen.
जैसे ही उसने ऐप खोला, उसके अंदर तुरंत प्रत्याशा की गर्माहट पैदा हो गई।
Als sie die App öffnete, hatte sie sofort ein warmes Gefühl der Vorfreude.
पहली सुविधा जो उसने आजमाई, वो एक डिजिटल सहायक थी।
Die erste Funktion, die sie ausprobierte, war ein digitaler Assistent.
सहायक उसकी ईमेल और कैलेंडर घटनाओं का प्रबंधन करने में सक्षम था।
Der Assistent war in der Lage, ihre E-Mails und Kalenderereignisse zu verwalten.
Anna प्रभावित हो गई कि सब कुछ कितनी चिकनी तरह से काम कर रहा था।
Anna war beeindruckt, wie nahtlos alles funktionierte.
Digital सहायक ने उसके दिन को बेहतर ढंग से आयोजित करने में मदद की।
Der digitale Assistent half ihr, den Tag besser zu organisieren.
अगले कुछ दिनों में उसने और भी उपयोगी विशेषताएं पाईं।
In den nächsten Tagen fand sie weitere nützliche Funktionen.
Digital सहायक एक पूरी तरह से सफल था।
Der digitale Assistent war ein voller Erfolg.
Anna ne apne blog par is app ki sifarish ki.
Anna empfahl die App auf ihrem Blog.
Anek pathakon ne bhi is app ko aajmaya.
Viele ihrer Leser probierten die App ebenfalls aus.
Pratipushti hamesha sakaratmak rahi.
Die Rückmeldungen waren durchweg positiv.
Pathakon ne bhi app ko Anna ki tarah hi sahayak paya.
Die Leser fanden die App ebenso hilfreich wie Anna.
अन्ना ने पहचाना कि तकनीक वाकई रोजमर्रा की जिंदगी को बेहतर बना सकती है।
Anna erkannte, dass Technologie den Alltag wirklich verbessern kann.
गुप्त मिलन स्थल,
der geheime Treffpunkt.
मित्रों का एक समूह एक गुप्त स्थान पर मिलन की योजना बना रहा है।
Eine Gruppe von Freunden plant ein Treffen an einem geheimen Ort.
निमंत्रणों के समन्वय और एक विशेष दिनचर्या के निर्माण से रोमांच और आश्चर्य होता है।
Die Koordination der Einladungen und das Entwerfen eines besonderen Tagesablaufs sorgen für Spannung und Überraschungen.
मित्रों ने जंगल में गुप्त स्थान चुनने का निर्णय किया।
Die Freunde entschieden sich, den geheimen Ort im Wald zu wählen.
तैयारियां निर्धारित मिलने से एक सप्ताह पहले शुरू हो गईं।
Die Vorbereitungen begannen eine Woche vor dem geplanten Treffen.
हर मित्र दिन के एक विशेष भाग के लिए जिम्मेदार था।
Jeder Freund war für einen bestimmten Teil des Tages verantwortlich.
मिलन के दिन सूरज ने उन्हें जल्दी जगा दिया।
Am Tag des Treffens weckte die Sonne sie früh auf.
वे सरप्राइज से भरे रिक्सैक के साथ मिलन स्थल की ओर गए।
Sie machten sich auf den Weg zum Treffpunkt mit Rucksäcken voller Überraschungen.
उनके आगमन पर जंगल शांत और शांतिपूर्ण था।
Bei ihrer Ankunft war der Wald still und ein friedlicher Ort.
मित्रों ने अपनी पागल योजनाओं को अंजाम देना शुरू कर दिया।
Die Freunde begannen ihre verrückten Pläne in die Tat umzusetzen.
कुछ ने पिकनिक तैयारी शुरू की, जबकि अन्य खेल खेलने लगे।
Einige begannen ein Picknick vorzubereiten, während andere Spiele spielten.
जल्द ही हंसी की प्रतिध्वनि हवा में भर गई।
Bald erfüllte lachendes Echo die Luft.
चरमोत्कर्ष एक साथ गाया गया गाना था।
Der Höhepunkt war ein gemeinsames Lied, das sie zusammen sangen.
अंत में सब कुछ जादुई और विशेष महसूस हुआ।
Zum Ende hin fühlte sich alles magisch und besonders an.
जब सूरज डूब गया, तो उन्होंने अपने सामान पैक किए।
Als die Sonne unterging, packten sie ihre Sachen ein.
उन्होंने एक दूसरे को अलविदा कहा और जल्द ही दोबारा मिलने का वादा किया।
Sie verabschiedeten sich voneinander und versprachen, das Erlebnis bald zu wiederholen.
घर लौटने पर, वे पूरे और खुश महसूस कर रहे थे।
Als sie nach Hause kamen, fühlten sie sich erfüllt und glücklich.
हूट कूचर की दुनिया।
Die Welt der Haute Couture.
लीसा पेरिस फैशन वीक में जाती हैं और बताती हैं कि कैसे नवीनतम फैशन रुझान और हूट कूचर संग्रह फैशन की दुनिया को बदल रहे हैं।
लीसा besucht die Pariser Modewoche und berichtet davon, wie die neuesten Modetrends und Kollektionen der Haute Couture die Welt der Mode verändern.
विवरणों के प्रति तेज नजर से वे आधुनिक फैशन कला की सुंदरता को दर्शाती हैं।
Mit einem scharfen Auge für Details beschreibt sie die ästhetischen Feinheiten modernster Modekunst.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.